swarming like hummus. आपण स्वामी माधवनाथांचं चरित्र आणि त्याच्यातलाही त्यांच्या चिंतनाचा प्रवास आणि गुणसंपादनाचा प्रवास अशा पद्धतीने चरित्राचा भाग पाहतो आहोत. आणि माझं जे निरूपण बोललं आहे ते पावणे आठच्या पुढे जाऊ नये म्हणून भरपूर दक्षता घेतली गेलेली आहे. आज तर 6:25 मी बोलायला सुरुवात करत आहे. त्यांच्या वयाच्या 41व्या वर्षी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आली असं मी काल तुम्हाला सांगितलं. त्याच्या आधी त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली नव्हती, पण ज्ञानेश्वरीचं निरूपण करावं अशी अंतःप्रेरणा स्वामीजींनी झाली, म्हणजे त्यावेळच्या बाळासाहेब वाकळे यांना झाली. आणि एक प्रकारे लहानपणी पाहिलेलं तिचं निरूपणाचं जे स्वप्न होतं, जे प्रसुप्त असा संकल्प होता, तो जणू वर आला, जागा झाला. श्रोते देखील हळूहळू वाढू लागले. श्रोत्यांचं एक ज्ञानेश्वरी मंडळ तयार झालं. ज्ञानेश्वरीचं ते चिंतन जसं जसं करू लागले तसं तसं ज्ञानेश्वरीमध्ये आणि ज्ञानेश्वरांच्या भक्तीमध्ये ते अक्षरशः रंगून जायला लागले. दासबोध आपला गुरु आहे असा जो त्यांचा भाव होता, समर्थ आणि समर्थांचा दासबोध हाच आपला गुरु, ते ज्ञानेश्वरी भक्त देखील झाले. ज्ञानेश्वरीमध्ये असणाऱ्या कर्मपर ओव्या, भक्तीपर ओव्या, स्थित प्रज्ञांची लक्षणं, भक्तांची लक्षणं, ज्ञानी पुरुषांची लक्षणं, ज्ञानाची लक्षणं, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तूचे येण्याची कारणे, जे ज्ञाने विण अन्य कवणे उपाया न ये, जे जाणे तरी यासाठी संसार काढून या काठी, बुडवली जाईजे पोटी नित्यानंदाच्या, जे जाणे तरी या वरवते काहीची करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. ते चिंतन करायला लागले की हे जाणणं ज्ञेयाला म्हणजे तन्मय होणं आहे. ज्ञेय हे वेगळेपणाने जाणता येत नाही. तर अशा प्रकारे त्यांचा ज्ञानेश्वरी निरूपणाचा जसं उपक्रम सुरू झाला तसं तसं त्यांच्या व्यक्तिमत्वाला देखील वेगवेगळे पैलू पडायला सुरुवात झाली. आधीच भक्तीचं हृदय होतं, श्रद्धा होती, ईश्वर प्रेम होतं, या सर्व गोष्टी त्यांच्या ठिकाणी होत्याच, तरी देखील ज्ञानेश्वरीमुळं त्यांच्या एकूण चिंतनाला, एकूण व्यक्तिमत्वाला अधिक अधिक असा उजाळा मिळायला सुरुवात झाली. या प्रवासामध्ये तसं जर पाहायचं झालं तर त्यांना आधार होता तो पूर्वी केलेल्या त्यांच्या स्वतःच्याच चिंतनाचा, उपनिषद गीता पंचदशी अशा ग्रंथांचा त्यांनी जो अभ्यास केलेला होता तो अभ्यास आणि ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण हे एकमेकांमध्ये जाणून लावायला लागले. त्यांच्या असं लक्षात आलं की दासबोध आणि ज्ञानेश्वरी देखील एकमेकांशी
खूप बरोबरीने जातात.
ज्ञानेश्वरीचं चिंतन करता करता ते ज्ञानेश्वर भक्त कधी झाले हे त्यांना देखील कळलं नाही. श्रोत्यांकडे पाहण्याची देखील त्यांची एक विशेष दृष्टी होती. त्यांच्या निरूपणाचा हेतू स्वार्थ सुखाय होता. स्वार्थ सुखाय याचा अर्थ त्यांचं जे लहानपणापासून चिंतन होत ते चिंतन आणि त्या बरोबरीने त्या चिंतनाच्याही बरोबरीने एक दोन वर्ष आधी त्यांनी जी साधना सुरू केलेली होती वयाच्या 38 वर्षापासून त्या साधनेमध्ये ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचं आणि श्रोत्यांना केलेल्या निरूपणाची कुठेतरी मदत व्हावी. श्रोत्यांचं हित याच्याऐवजी स्वतःचं हित या ज्ञानेश्वरी निरूपणातून व्हावं. मात्र आपल्या स्वतःचं हित व्हावं म्हणून श्रोते हे त्याकरता निव्वळ साधन आहेत त्यांना काही महत्व नाही असाही त्यांचा भाव नव्हता. श्रोते बिचारे अज्ञानी किंवा जसे असायचे तसे आपल्याला या ज्ञानेश्वरी निरूपणाचा उपयोग होतोय ना बस असाही त्यांचा हेतू नव्हता. तसंच श्रोत्यांच्या बाबत माझे श्रोते असा अभिनिवेश असतो. असा अभिनिवेश राखणारी मंडळी बरीच असतात. तुम्ही कधी ऐकलं असेल की यांनी माझ्या श्रोत्यांना पळून नेलं, अमुक अमुक प्रवचनकार आले आणि त्यांनी माझ्याच श्रोत्यांना पळून नेलं, माझ्यापासून तोडलं. इथं मुलं देखील ममतेच्या अंगाने तुमची नसतात तर श्रोते कसे असतील. त्यांना त्याचं भान होतं, त्याचा विवेक त्यांना होता. असं असल्यामुळं श्रोत्यांवर अधिकार असाही कोणता भाग नव्हता. त्यांचं चिंतन मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती असा त्यांचा श्रोत्यांबद्दल भाव होता. श्रोते हे अतिशय भक्त आहेत आणि त्या श्रोत्यांचा आपल्यावर उपकार होतो आहे. कारण श्रोते नसतील तर ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये वक्ता तो वक्ता नो हे श्रोते मिळणार. वक्त्याचं वक्तृत्व देखील जर श्रोता नसेल तर काही कामाचं नसतं. तो कोणापुढे बोलणार असं असल्यामुळं स्वार्थ सुखाय भाव भले होता पण श्रोत्यांना अतिशय आदराची वागणूक होती. मी आता जे तुम्हाला सांगतोय ते त्यांच्या वयाच्या साधारणपणाने 40 ते 50 या काळातलं सांगतोय. या काळातली एक घटना आहे की त्यांनी श्रोत्यांना एके दिवशी आपल्या घरी बहुतेक श्रोते हे दोघं दोघं असे यायचे, नवरा बायको नवरा बायको असे यायचे. त्यांना आपल्या घरी बोलवून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांचे पाय धुतले, त्यांची पूजा केली आणि प्रसाद भोजन ठेवलेलं होतं. आणि हा खराखुरा श्रोत्यांकडे पाहण्याचा भाव त्यांनी शेवटपर्यंत जपला. त्यांनी आपल्या वक्तृत्वाचं किंवा निरूपणाचं देखील धोरण निश्चित केलेलं होतं. नुसतंच स्वांत सुखाय निरूपण एवढाच प्रकार नव्हता किंवा नुसतंच ज्ञानेश्वरी निरूपण हा तर प्रकार नव्हताच. त्या निरूपणातून त्यांना जसं व्यक्तिगत साधना जपायची होती तसं आपलं निरूपण काय दर्जाचं पाहिजे याचंही चिंतन त्यांनी केलेलं होतं. त्याच्या निरूपणामध्ये भावगर्भता येईल असा त्यांचा प्रयत्न होता. हा भाव त्यांच्या हृदयामध्ये होता पण तो वाणीतून प्रगट होण्याची गरज असतेच. रसाळ निरूपण झालं पाहिजे आणि या बाबी त्यांना त्यांनी पूर्वीची व्याख्यानं ऐकलेली होती आणि अनेक वक्त्यांचं निरीक्षण केलेलं होतं तर त्या निरीक्षणातून नकळत त्यांची ही भूमिका तयार झालेली होती की वक्ता देखील कसा असायला पाहिजे. त्यांचं निरूपण हे ज्ञानाला ज्ञानाचं निरूपण असलं तरी देखील भक्ती प्रेमाला वाहिलेलं असं होतं. साते शते श्लोक अध्याय 18 लेख तरी देव बोलिले एक जे तुझे नाही अविद्या नाशू हे स्थळ त्याने मोक्षोपादान हे फळ या दोघीशी केवळ साधन ज्ञान इतुकेची नानापरी निरोपिले ग्रंथ विस्तारी असं ज्ञानेश्वरी बद्दल स्वतः गीतेबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 700 श्लोक आहेत 18 अध्याय आहेत पण देव एकच बोलले की इथं अविद्या नाश झाला पाहिजे आणि अविद्या नाश होऊन आपण परममुक्त आहोत असं समजलं पाहिजे आणि हे होण्यासाठी ज्ञान हे साधन आहे. असं असलं तरी देखील हे ज्ञान साधन भूत ज्ञान कथन करण्यासाठी त्यांनी आधार मात्र भक्ती प्रेमाचा घेतला. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान भक्तीने दिले ज्ञानाशी महिमान अशा प्रकारच्या नाथांच्या ओव्या अभंग ते सांगत असत की भक्ती माता आहे आणि ती ज्ञानाला जतन करते त्यामुळे स्वतःच्या अंतःकरणात भक्ती राहील आणि श्रोत्यांच्याही हृदयात भक्ती जागी राहील अशा प्रकारचं निरूपण करायचं त्यांनी ठरवलं. वचने बोलावी करुणेची की अत्यंतिक प्रेमाची अंतरे निवती सगळ्यांचे ऐसे बोलावे हे त्यांनी निरूपणात देखील तसंच राखलं. त्यांचं निरूपण जड कधीच नसे. त्यांचं निरूपण त्यांच्या निरूपणाची शैली मी तुम्हाला सांगतो. ते जवळपास 40 ते 45 मिनिट निरूपण करायचे रोज. जे त्यांचं ज्ञानेश्वरी निरूपण होतं ते 40-45 मिनिट होत. त्याच्यामध्ये काल जे सांगितलेलं होतं त्याच्यावर ते परत एकदा 10 मिनिट बोलत असत. ते बोलल्यामुळे श्रोत्यांना काल जे ऐकलेलं आहे ते परत एकदा मी स्मरत असे आणि मग त्यांच्या बोलण्याचा एक मध्य सुरू होत असे. तो अत्यंत धबधब्यासारखा असायचा. तो थोडासा जड देखील असायचा. त्याच्यात तत्वज्ञान देखील असायचं. ते असं बोलायचे की आपण श्वास घ्यायला देखील विसरू. मला असं आठवतं की त्यांचं बोलणं ऐकताना मधूनच असे अनेकांनी श्वास सोडलेले आहेत कारण श्वास देखील रोखून त्यांचं बोलणं ऐकलं जात असे. पण अशा प्रकारचं बोलणं साधारण 1-15 मिनिट झाल्यानंतर म्हणजे एकूण 25 ते 30 मिनिट निरूपणाचा भाग झाल्यावर 10 ते 15 मिनिटाचा भाग ते अतिशय विनोदाच्या भूमिकेवर येत असत आणि खळखळून हसत असत हसवत असत. त्याच्यामध्ये गीता पंचदशी उपनिषद यांचा या तत्वज्ञानाच्या मधल्या काळामध्ये निश्चित जबरदस्त समावेश असायचा. स्वतःच्या चिंतनाचं पाठबळ असायचं. त्यांच्या निरूपणामध्ये ते करत असलेला नित्यानित्य विवेक प्रगट व्हावा. ते करत असलेला सारासार विचार प्रगट व्हावा. अशा करता प्रगट व्हावा की ते जी जी वचनं बोलतील तर त्याप्रमाणे त्यांना उद्या चालायचं आहे
असं असल्यामुळं थेट वैराग्याचं थेट उत्कट भक्तीचं थेट प्रेमाचं असं बोलत असताना ते अशा करता ते थेट बोलत असत की प्रसंगी त्याच्यातून सुटण्याची त्यांना देखील मुभा नसावी, स्वतःचा देखील अपवाद होता कामा नये इतक्या स्पष्टतेने ते सांगत असत. बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे तयांची वचने प्रमाणे माहिती जनी असं समर्थ म्हणतात. तसं ते जसे बोलत असत तशाच प्रकारे त्यांचं वर्तन होतं. आणि असं असल्यामुळं श्रोतृवर्ग थोडा असला तरी देखील तो सतत त्यांच्याकडे आकर्षित होऊन वर्षानुवर्ष येत राहिला. तसं ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ वर्षानुवर्ष सांगणं त्याच त्याच श्रोत्यांसमोर आणि श्रोत्यांनी कंटाळा न करता येणं आणि ऐकणं ही सामान्य गोष्ट नाहीये. आत्मदर्शन हेच जीवनाचं चरम लक्ष आहे अशा प्रकारे ते सर्वांना सांगत प्रपंची लोकांना बद्ध मुमुक्षू साधन प्रसंगी कोणी कोणी संत किंवा संतत्वाला गेलेले किंवा उत्तम साधन देखील त्यांच्याकडे येत असत. क्वचित कधीतरी कोणी संन्यासी देखील येऊन बसत असे. स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींनी त्यांच्या निरूपणाचं वर्णन एका मनोगतामध्ये त्या काळात असं केलेलं होतं की बाळासाहेबांची ज्ञानेश्वरी ऐकताना प्राजक्ताच्या फुलांचा सराव पडतो आहे असं वाटायचं असं वाटतं. नित्य कर्मात असताना परमार्थ करण्याच्या युक्त्या ते सांगत असत. कारण त्यांना देखील याच गोष्टीनं तोंड द्यायला लागत होतं. ते दुकानदारी करत होते या काळात म्हणजे 58 ते 68 या काळामध्ये त्यांच्या बहुतेक सगळ्या मुलांची लग्न झाली. त्यांच्या एका मुलीचं शेवटच्या मुलीचं लग्न 70-71 दरम्यान झालं. स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर स्वरूपानंदांचं सचशिष्य व्हायचं असा ध्यासच त्यांनी घेतला. त्यांच्या निरूपणाच्या शैलीत देखील स्वरूपानंद गेल्यानंतर काही एक फरक निश्चित झाला. श्रोत्यांमध्ये सद्गुरु प्रेम कसं निर्माण होईल असं ते पाहायला लागले. त्यांच्यात असणारी जी काय म्हणो त्यावेळेला नसलेली गोष्ट स्वरूपानंदांकडे जायच्या आधी ती म्हणजे सद्गुरु प्रेम, सद्गुरूंविषयी बोलणं, जिवंत संतांविषयी बोलणं, जिवंत संतांवर विश्वास ठेवायला सांगणं, एवढी गोष्ट त्यांच्या निरूपणात तोपर्यंत तितकी नव्हती. पण स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर त्याच्यामध्ये संपूर्ण बदल झाला. स्वरूपानंदांनी त्यांना तुम्ही शांत झाला आहात, लोकांना शांत व्हायला शिकवा असे उद्गार जेव्हा काढले तेव्हा त्याचंही त्यांनी खूप चिंतन केलं. अभिनिवेश रहित आणि शांती राखून आणि शांत शब्दाने समोरच्यांची अंतःकरण निघतील असं शांत बोलत असे शांत विचार सांगत अशा प्रकारचा अर्थ त्यांनी घेतला. आणि आपल्या निरूपणाची शैली त्यांनी त्याप्रमाणे जरा बदलली देखील. पूर्वी नव्हती असं नसलं तरी देखील आता तशी गुरु आज्ञा होती. एका निस्पृह मार्गदर्शकाचा भाव तुम्ही लोकांना शांत व्हायला शिकवा शिकवा या शब्दामुळं त्यांच्या निरूपणात न कळत यायला लागला. पूर्वी नव्हता. आणि 1975 साली स्वरूपानंदांनी 74 साली देह ठेवल्यानंतर एक सद्गुरु जसं निरूपण करतील थेट तशी निरूपण त्यांची सुरू झाली. त्याच्या आधी नेमका तसा भाव किंवा तशा प्रकारची वृत्ती आरूढ होऊन ते निरूपण करत नव्हते. शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुलतू शिष्य प्रबोधनी समर्थू तो सद्गुरु जाणावा शाब्देच्या करेच्या निष्णात असं जे म्हटलेलं आहे. शब्दामध्ये देखील म्हणजे शास्त्रीय शब्द किंवा शास्त्र वचनांमध्ये निष्णात आणि परेमध्ये म्हणजे अनुभवामध्ये देखील निष्णात अशा व्यक्तीचं बोलणं वेगळं मिळत तसं वेगळे पण त्यांच्या निरूपणात यायला सुरुवात झाली. प्रबोधन हे त्यांच्या कामाचं सूत्र त्यानंतर झालं. प्रबोध शक्तीची अनंतत्वारे राखावी बहुतांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे. त्यामुळं समोरच्याचं अंतःकरण राखून बोलणं चालणं त्याच्या अंतर्यामी प्रवेश करणं त्याच्या सुखदुःखांशी समरस होणं हा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला. त्याचा खूप विश्वास संपादन करायला सुरुवात केली. असं असल्यामुळं ते आपल्याला संपूर्ण भरोसा पात्र अशी व्यक्ती आहेत असं प्रत्येकाला वाटायला लागलं आणि त्याच्यातून मग अशा व्यक्तीने सांगितलेलं अधिक ठसत या न्यायाने त्यांचं जे बोलणं होतं ते प्रबोधनकारी असं व्हायला सुरुवात झाली. सद्गुरूंच्या अधिकारांनी त्यांचं बोलणं व्हायला लागलं. 1977 सालापासून मी त्यांची प्रवचन ऐकतोय. '76 साली त्यांच्याकडे मी गेलो तेव्हा मला माहीत नव्हतं हे सद्गुरु म्हणून काम करतात. पण जेव्हा कळलं तेव्हा की स्वरूपानंदांकडून यांना उत्तराधिकार आलेले आहेत आणि हे सद्गुरु आहेत असं मला थोडं उशिरा कळलं जायला लागल्यापासून. तेव्हा त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच्या वर्तनाचा मला उलगडा झाला. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला तर त्यांनी मला असा आशीर्वाद दिला. मी असं कधी कोणाला पाहिलेलं नव्हतं. हा जो आशीर्वाद देणं आहे त्याला देखील एक हात असणाऱ्या आपल्या पूर्णतेच्या खात्रीचं बळ लागतं. त्याच्याशिवाय शक्य नाही. त्याच भेटीमध्ये परत जाताना मी काउंटरच्या बाहेर पडलो आणि वळून त्यांना म्हटलं की बरं येतो असं मी त्यांना म्हटलं. तेव्हा त्यांनी दोन्ही हात वर केले आणि हसून आशीर्वाद केला. तर हे सगळं जे वर्तन होतं ते पूर्ण सद्गुरू म्हणून तशाच प्रकारचं. पण त्याच्यात सद्गुरू असण्याचा अभिनिवेश नव्हता. तो त्यांच्या वर्तनाचा सहज भाग होता आणि तो अत्यंत आकर्षक होता. त्यांच्या निरूपणामध्ये कळवळा होता. जनहित विवरी कल्याण करी रामराया असं जसं समर्थांचं रामरायापाशी मागणं होतं तर तशा प्रकारचा हेतू त्यांच्या निरूपणामध्ये होता. सुरुवातीला श्रोते विचारे वगैरे असं त्यांचं नव्हतं असं मी सांगितलं. पण नंतर मात्र श्रोते विचारे म्हणून त्यांच्याबद्दल तुच्छता जरी नसली तरी ते जिथं आहेत तिथून त्यांना आपल्याला वर घेऊन जायचं आहे असा स्पष्ट भाव त्यांच्या निरूपणामध्ये होता. त्यांच्या चिंतनशीलतेचा तो परिणाम होता. सेवितो हा रस वाटितो आणि का ध्यारे होऊ नका रान भरी अशा प्रकारे आपण अनुभवून हे सांगतो आहोत हे सारखं सारखं न उच्चारता त्यांच्या केवळ शब्दांवरून समोरच्याला कळत असे की हे जे बोलताय ते सगळं त्यांच्या अनुभवाचं आहे. त्यांच्याकडे तरुण सुशिक्षित अशी मंडळी यायला लागली. पण त्यांच्या वक्तृत्वाचं आणि निरूपणाचं जे धोरण होतं त्याच्यामध्ये पुन्हा पुढं निरूपण करायचं हेही त्यांनी पक्क ठरवलेलं होतं. म्हणून तर ते देवळात निरूपण करायला तयार नव्हते की जिथे निरूपणकार निरूपण करतो कोपऱ्यात थांबाला टेकून कोणीतरी वाती वळत असत सून गेली तर गावाला अशा प्रकारच्या चर्चा चाललेल्या असतात. कोणीतरी येतो कीर्तनकारापुढे दोन पैसे टाकतो देवळाची घंटा वाजते आहे याचं निरूपण चाललेलं आहे. कोणी अचानक शंभव हर 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 म्हणतो आणि अशा परिस्थितीत तो बिचारा बोलत असतो मिळतील ते तांदूळ पैसे घेऊन जात असतो अशा प्रकारची निरूपण त्यांना नको होती. त्यांना निरूपणाकरता अतिशय नेटकं स्वच्छ असं ठिकाण त्या ठिकाणी शिस्तीमध्ये आलेले शिस्तीमध्ये बसलेले ऐकण्याच्या उद्देशाने आलेले ऐकण्याच्या याचा अर्थ जे सांगतो आहे ते जीवनात उतरवण्याच्या उद्देशाने आलेले सुशिक्षित विशेष करून मध्यमवर्गीय काही ध्येय समोर असणारे आणि आपल्या आपल्या कर्मांमध्ये असणारे निरुद्योगी नव्हे असे श्रोते त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर अपेक्षित होते. आणि त्यांचं जे निरूपण होतं ते निरूपण देखील अशा समाजाला ऍड्रेस करणार असं होतं आणि ते त्यांनी ठरवून केलेलं होतं. त्यांच्या पारमार्थिक प्रवासामध्ये त्यांच्या चिंतनाचा आणि गुणग्रहणाचा फार मोठा वाटा होता. त्यांचं चिंतन स्वतंत्र प्रज्ञेचं होतं कारण श्रवणापासून परमार्थाला सुरुवात होते. त्यांना कधी कोणाचं श्रवण पडलं नाही. ऐका परमार्थाचे साधन जेणेकडे समाधान ते तू जाणता श्रवण निश्चयसी. पण कोणाही अधिकारी पुरुषाकडून श्रवण न घडता आपल्या प्रज्ञेनी शुद्ध प्रज्ञेनी किंवा चिंतन ते चिंतन जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणं चित्तात मनात उतरवण्याचा प्रयत्न करणं त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणं यांनी त्यांची प्रज्ञा शुद्ध शुद्ध होत गेली. जे समोर शास्त्रवचन आहेत ती शास्त्रवचन त्यांना समजायला लागली. त्यांच्या बुद्धीवर चित्तावर अंतःकरणावर या वचनांचा शुद्ध प्रज्ञेमुळं जबरदस्त परिणाम झाला. तशीच त्यांची चित्तशुद्धी अंतःकरण शुद्धी हे देखील चिंतन आणि गुणग्राहकत्व यामुळे क्रमाने एकमेकांवर परिणाम होत अशी घडत गेली. चिंतनाप्रमाणे आपलं आचरण घडावं असा प्रयत्न केल्यामुळं त्यांच्या वृत्तीमध्ये अंतर्मुखता आली. एक प्रकारचं गांभीर्य आलं. जीवनाकडे पाहण्याचा तत्वज्ञानाचा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी आला. त्यांची जी उत्तम अभिरुची आणि रसिकता होती उत्तम अभिरुची आणि रसिकता ही कधी कधी वेगळ्या वाटेने घेऊन जाते तसं कधीही झालं नाही. रजोगुणात्मक वाटेने ते कधी गेले नाहीत. आणि गुणग्रहणाची जी सवय होती त्यामुळं उत्तम शब्द निवडून बोलणं उदाहरणार्थ आंघोळीला चाललंय आणि स्नानाला चाललंय तर स्नानाला चाललंय असं शब्द वापरायचा हे त्यांनी ठरवून केलं. जेवण आणि भोजन याच्यात भोजन हा शब्द ठरवून आपल्या मुखामध्ये यावा असं त्यांनी केलं. आपल्या आहाराबद्दल ते काटेकोर आणि संयमी असे राहिले. माझी अशी कल्पना आहे मला निश्चित माहिती नाही पण ते ज्या प्रकारची कर्म किंवा श्रम करत होते त्याच्याकरता ऑप्टिमम किती आहार पाहिजे ते त्यांनी प्रयोगाने ठरवलेलं होतं. जे अधिकही नाही आणि कमीही नाही. ते फार कमी आहाराच्या बाजूचे नव्हते पण त्यांचा आहार खूप कमी होता. इथं देखील या भगिनींपैकी कोणाला माहीत असेल ते इथं येत असत अशा तळ हाता एवढे फुलके असे दोन फुलके ते खात असत. दासबोधातली जी लक्षण काल मी सांगितली, उत्तम पुरुष, निस्पृह लक्षण, कार्यकर्त्याचं लक्षण, साधकाचं लक्षण, महंताचं लक्षण, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याच्यातली कित्येक लक्षण अंगी बाणवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची निस्पृहता, अनासक्ती, कर्मफळाचा मनात हा त्याग करून कर्मतर करायचं हा प्रयोग, तसं सर्वत्र एक प्रभू परमात्मा भरून राहिलेला आहे अशी दृष्टी राखण्याचा अभ्यास, हे सगळं त्यांनी ठरवून केलं. याचा अर्थ त्यांना दुष्ट, दुर्जन, लबाड, त्यांचाही मत्सर करणारे लोभी समजत नव्हते असं नाही. तसं गुणग्राहकतेने शेवटपर्यंत त्यांच्या जीवनात व्यायाम ही गोष्ट टिकून राहिली. नियमित, शिस्त, टाकटीक हे त्यांचं वैशिष्ट्य राहील. त्यांना श्रवण झालेलं होतं ते म्हणजे लहानपणी कीर्तन त्यांनी ऐकलेली होती गावात होणारी, आणि त्याच्यातला पूर्वरंग ते खूप आवडीने ऐकत. नाहीतर साधारणपणाने लहान मुलांना काय मोठ्या माणसांना देखील तत्वज्ञानापेक्षा गोष्ट सुरू झाली की जास्त सरसावून बसतात. पण त्यांना तत्वज्ञान पूर्वरंग देखील अतिशय आवडत असे. तसंच संतांच्या ज्या कथा आहेत त्या कथा त्यांना फार प्रेरक वाटत असत आणि त्याच्यातूनही ते शिकले. लहानपणी आईची जी शिवभक्ती त्यांनी पाहिली त्याचा खोल ठसा त्यांच्यावर उमटला. शिवलीलामृताचा आईच्या मुखातून ते श्रवण करत काय वय लहान असेल पण ज्या भक्तिभावाने आई वाचायची ते ऐकायचंय, तसं राम विजय पोथीचंही श्रवण वडिलांकडून त्यांना घडलंच. रामचंद्र हे आपलं दैवत आहे असं ठरवल्यापासून मधूनमधून ते नाम घेत असत. तसं मधूनमधून नाम घेण्याची एक सवयच त्यांनी लावून घेतली. पूजा करताना ते टाहो फोडल्यासारखे हात मारत असत. मशीनवर काम करताना नाम तरी घ्यायचे किंवा स्तोत्र तरी म्हणायचे आचार्यांची अथवा तुकोबांचे अभंग तरी म्हणायचे किंवा भगवद्गीतेतले श्लोक तरी म्हणत ते मशीनवर काम करायचे. आणि टेनिस खेळताना देखील ते अशा प्रकारच्या अनुसंधानात राहून खेळायचे. संतांच्या अभंगांवर ते चिंतन देखील करायचे स्वतंत्रपणे. दुकानात अभंग वाचून त्यावर चिंतन करायचे आणि तुका म्हणे, नामा म्हणे, बाप रखुमा देवी वरू हे केवळ तुकारामांचा अभंग आहे हे समजण्यापुरतं नसून तुकारामांनी आपल्याकरता आपल्याला उपदेश करण्याकरता हे सांगितलेलं आहे अशा अर्थाने ते अभंगाकडे पाहत असत. आणि खूप उदांबिर्याने त्या योगाने तुकारामांना आपल्याविषयी जी कळकळ आहे ती लक्षात घेऊन आपल्या जीवनात यांनी बदल करायचा आहे अशा भावाने ते अभंगांचाही अभ्यास करत असत. वयाच्या 38व्या वर्षी त्यांच्या जीवनात एक फार मोठी गोष्ट निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे आपल्या पत्नीच्या संमती सरलातेंशी मोकळेपणाने बोलून पती पत्नींचे जे वैवाहिक संबंध असतात तर ते थांबवण्याचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतला. तशी ही देखील फार फार मोठी गोष्ट होती आणि त्याच्या पाठोपाठ प्रत्यक्ष साधना आता आपण करायला पाहिजे असंही त्यांनी ठरवलं. त्यांना टेनिस खेळणारा एक त्यांचा पार्टनर होता, तो म्हणाला की असे सर्व्हिस करताना आणि फावल्या वेळात तुम्ही नाम घेता तर तुम्ही बसून नाम का नाही घेत? तर त्यांनी विचारलं ते काय असतं, कशा प्रकारे घ्यायचं, बसायचं आणि डोळे मिटून नामस्मरण करायचं असं तो म्हणाला. त्या दरम्यान त्यांना पूजेमध्ये देखील व्याकुळता येत असे, चिंतनाचाही परिणाम म्हणून धाव पावका गोविंदा हाती घेऊन या कदा तरी माझ्या कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी असं मोठ्या तळमळीने ते हात मारत असत. एके दिवशी पूजेमध्ये असणारी व्याकुळता इतकी अनावर झाली की भक्तीमुळं अगतिक होऊन आणि आपण आता काहीही करू शकत नाही तू धाव घे अशी करुणाष्टक म्हणत असताना त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा व्हायला लागल्या. ते त्या अशा स्थितीमध्ये शांत बसून राहिले, स्तब्ध झाले. त्या अश्रू मोठा परिणाम करून गेले, कारण थोड्या वेळाने तो आर्त त्याचा जो आवेग होता त्याच्यातून त्यांना विलक्षण शांतीचा प्रत्यय आला, त्यांचं मनही शांत झालं आणि तसे ते आश्चर्यचकितच झाले. अशा प्रकारचा अनुभव त्यांना याच्या आधी कधी आलेला नव्हता. पण दुकानात जाण्यासाठी तयार होऊन निघण्याची वेळ आता झालेली होती म्हणून त्यांना नाईलाजानी उठायलाही लागलं. पण घरी आल्यानंतर रात्री त्यांनी परत एकदा बसून पाहू म्हणून ते बसले आणि विचार उठू न देता बसायचं, कुठलाही विचार उठू द्यायचा नाही, असं जमतंय का हे पाहायचं, अशा प्रकारे ते प्रथम डोळे मिटून बसले. हे त्यांच्या वयाच्या 38व्या वर्षी झालं, म्हणजे किती 17 सालचा जन्म, म्हणजे 55 साली साधारण असं झालं. 58 साली त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. ही जी 2-2.5 वर्षांचा आधीचा काळ होता तो त्यांच्या जीवनात फार महत्वाचा ठरला, कारण लगोलग त्यांनी गुरुदेव राहणेची पुस्तकं वाचून आपण कशा रीतीने नाम घ्यायचं हे वाचून नक्की केलं आणि त्यांनी असं ठरवलं की आपण श्वासावर नाम घ्यायचं. ते गुरुदेवांची पुस्तकं वाचून त्यांनी ठरवलं. श्वास घेताना ओम हा शब्द मनातल्या मनात उच्चारायचा, काही क्षण श्वास रोधून धरायचे कुंभकासारखे, पण थेट कुंभक नाही, इतका वेळ नाही, किंचित काळ, आणि तेव्हा निर्विचार राहायचं आणि श्वास सोडताना श्रीराम हे शब्द उच्चारायचे. अशा प्रकारे ते साधना करू लागले. त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं मन फार त्रास देत आहे, श्वास आणि मन आणि नाम याची सांगड घालत असताना त्रिधा तिरपीठ उठते आहे, इतकी की नको आता ते नाम आपण उठावं असं वाटावं. ते बसायला लागले, ते जवळपास 3-3 तास बसायला लागले आणि काही काळाने त्यांना हा मनाच्या व्यग्रतेचा त्रास जातो आहे असंही लक्षात आलं. त्याच्याकरता जो धीर लागतो, पेशन्स लागतो, तो ठेवून त्यांनी नाम घेतलं. नामाच्या वेळेला त्यांना एकाग्रता लाभायला लागली, ते ओम आणि श्रीराम या दरम्यान जे थांबायला लागले तेव्हा ते थांबणं, निर्विचार थांबणं, त्याच्यामध्ये खरंच निर्विचार शून्यतेचा प्रत्यय त्यांना यायला लागला. हे जे थांबणं आहे तर तो काळ वाढायला लागला. ते या
वाढलेल्या काळामध्ये नामाखेरीच केवळ शांतीमध्ये बसून राहू लागली. त्यांना नामस्मरणात शांतीचा अनुभव यायला लागला. याच्या पाठोपाठ त्यांनी ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात केली. 41व्या वर्षी ही साधारण 38व्या वर्षाची गोष्ट आहे. आणि ज्ञानेश्वरी निरूपणाचाही त्यांच्यावर परिणाम होत होता. कसा त्यांनी सांगितलं, या एकूण उपासनेमुळं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्वावर त्याचा थेट प्रभाव पडू लागला. ते म्हणजे विश्वासार्ह व्यक्ती असं पाहिन त्याला वाटायला लागलं. त्यांच्या बोलण्याला शांती व्यापून राहू लागली. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत किंवा नभी वावरेचो अणुरेणू काही रिता ठावया राघवे मिळ नाही अशा चिंतनामुळे त्यांचे डोळे बदलले. पाहणाऱ्यांना लक्षात यायला लागलं की यांची नजर वेगळी आहे. त्यांच्या बोलण्याला चालण्याला असण्याला एक प्रकारची शांती व्यापून राहू लागली. त्यांचं व्यक्तिमत्व काही प्रमाणात असं मोहक झालं. सर्वत्र प्रभू दर्शन घ्यायचं असा ते प्रयत्न करत होते. पण लोकांना ते प्रेमाच्या अंकाने भासायला सुरुवात झाली. कारण सर्वत्र प्रभू पाहून जर वर्तन करायचं असेल तर किती प्रेमाने वर्तन करायला लागेल. ते प्रेम त्यांच्या जीवनात उतरायला सुरुवात झाली. आणि कर्म करताना त्यांची अलिप्तता वाढायला लागली. कर्म करताना देखील ते नाम घेऊ लागले. पूर्वीपासूनच घेत होते पण आता ते नाम देखील जरा अंतरंग व्हायला सुरुवात झाली. एके दिवशी त्यांचं हे नामस्मरण बंद पडलं नाम घेत असतानाच. आणि त्याच्याऐवजी सोमस्फुरण सुरू झालं. हे कदाचित पूर्वपुण्यामुळं झालं किंवा पूर्वजन्मी केलेली साधना कदाचित फळायला आली किंवा कदाचित ज्ञानेश्वरी आणि दासबोध याच्यावर त्यांचं जे चिंतन घडत होतं ते चिंतन कामाला आलं असावं. तई शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय किंवा एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती अशा चिंतनाचा परिणाम असो. पण नाम घेताना ओम आणि सोडताना श्रीराम हा शब्द येईनाच. त्याच्याऐवजी श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा सोहमचा ध्यास त्यांना लागला. आणि सोहमचे शब्दच यायला सुरुवात झाली. आणि त्या सोहमचा थेट अर्थ तो परमात्माच मी हाही त्यांच्या अंतःकरणात ठसायला सुरुवात झाली. वयाच्या 23व्या वर्षापासून ते 38व्या वर्षापर्यंत त्यांनी पारमार्थिक किंवा तथाकथित धार्मिक वातावरणाचा देखील त्यांना जसा जमेल तसा पण चांगलाच विचार केला. त्याचं निरीक्षण त्यांनी केलं आणि त्यावरून आपल्याला कसा परमार्थ करायचा आहे हे हळूहळू त्यांचं ठरत गेलं. त्यांच्या अवतीभोवती रुद्र मंडळ, कौमान, अथर्वशीर्ष, भंडारी मंडळ अशी कार्यरत होती. यज्ञ याग, विष्णू याग, दत्त याग असे याग करणारी मंडळी होती. परमार्थ देखील विविध प्रकाराने चालतो. कोणी कर्मकांडी होते, कोणी सोळंवळ पाळणारे असे होते. तसं ज्ञानेश्वरी दासबोध गुरुचरित्राची पारायण देखील चालत असत. या ग्रंथांची देवघरात पूजा करायची आणि एवढाच पूजेपुरताच त्या ग्रंथांचा संबंध असे धार्मिक लोक देखील त्यांनी पाहिलेले होते. तसं दासबोध किंवा ज्ञानेश्वरीवर संशोधन परत
असा अभ्यास करणारे लोक देखील त्यांनी पाहिलेले होते. ते प्रबंध लिहित असत, चर्चा सत्रात भाग घेत असत, पुढे पुढे व्याख्यान देत असत आणि ह भ प म्हणून नावारूपाला येणारी याच्यातून अशी मंडळी किंवा संत वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून नावारूपाला येणारी मंडळी अशी देखील त्यांनी पाहिलेली होती. कीर्तन राष्ट्रीय सामाजिक विषयांवर करणारी, क्वचित शुद्ध परमार्थावर करणारी मंडळी अशी देखील त्यांनी पाहिली त्या काळात. जसे दासगणू महाराज होते, ज्ञानेश्वरी दासगोंड भागवत कथा याच्यावर प्रवचन पुण्यात चालू असायची. अनेक संप्रदाय होते, कित्येकांनी आपला भार सद्गुरूंवर सोपवलेला होता, साधना करत नव्हते आणि तंत्र मंत्र तोडगे अंगारे दुपारे सांसारिक अडचणी सोडवणं अशा प्रकारचे महाराज देखील भरपूर होते, जे डोळे मिटून तुम्हाला सांगतील की अमुक अमुक बाधा आहे किंवा अमुक अडवं येत आहे आणि ते दूर केल्याशिवाय काही होणार नाही. अशा प्रकारचा कुठलाच परमार्थ त्यांना करायचा नव्हता. त्यापैकी दासगणू महाराज जसा परमार्थ करत होते किंवा अजून काही शुद्ध परमार्थी जसा परमार्थ करत होते, ते मात्र त्यांना मान्य होतं आणि ते त्यांनी प्रभावित निश्चित झालेले होते. पण शुद्ध आत्मविषयक तत्वज्ञान आपल्या प्रचितीला कसं येईल अशा प्रकारची साधना त्यांना करायची होती असं त्यांच्या लक्षात आलं. वयाच्या 32 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंतच्या काळामध्ये देह विनाशी आहे आणि आपण शुद्ध बुद्ध मुक्त नित्य मुक्त आहोत अशा प्रकारच्या चिंतनाने तदाकारता आपल्याला होते आहे का असा ते कधी कधी प्रयत्नही करायचे. 38 वर्षापासून प्रत्यक्ष बसून उपासना त्यांनी सुरू केली. त्याच्यामध्ये नाम नंतर सोहम ध्यान आणि इतर वेळेला चिंतनाने तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम या न्यायांनी राहण्याचा प्रयत्न आणि कधी कधी मुखाने नाम घेणं अशा प्रकारच्या साधना ते करत असत. वय वर्ष 20व्या वर्षापासून ते 38व्या वर्षापर्यंत असं जर पाहिलं तर त्यांचं जीवन स्नान संध्या पूजा अधिक आणि अधिकाधिक प्रेमानी पूजा आर्तता उत्कटता आणि क्रमाक्रमानी वाढत जाणारी व्याकुळता आणि शेवटी शेवटी टाहो फोडत नाम घेणं पूजा झाल्यावर या सर्वांचा परिणाम म्हणजे आपलं जीवन ईश्वराच्या इच्छेने चाललेलं आहे म्हणून निश्चिंततेने ते संसार करत होते आणि ज्ञानेश्वरी निरूपण केव्हाना सुरू त्यांनी केलेली होती. त्यांना व्यावहारिक यश निश्चित मिळालं कारण शून्यतेतून संपन्नतेकडे ते गेले. आज देखील लॉन टेनिस खेळ मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात नाही. त्याची रॅकेट, त्याचे बॉल, ते ज्या पटपट वाया जातात ते जर पाहिलं तर हा खेळ सर्वसामान्यांना परवडणारा नाही. ते त्या काळात खेळत असत त्यामुळे तेवढी त्यांची कमाई निश्चित होती. पण या यशामध्ये अहंतेचा स्पर्श त्यांना कधी झाला नाही. आपल्या आनंदाचा प्रेमाचा शांतीचा प्रत्यय त्यांना निश्चितपणाने येऊ लागलेला होता. त्यांच्या दुकानात चोरी झाली त्या निमित्ताने आपण किती स्थिर राहू शकतो हे अचानक त्यांना कळलं. त्या परिस्थितीत देखील ते अतिशय स्थिर होते, अधीर झालेले नव्हते. उलट त्या दुकानाच्या भिंतीचं काम नीट करून घेण्यासाठी माल उघडा पडलेला होता. मागचं दार फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केलेला होता. तर ते तिथं सगळं नीट काम करून घेण्यासाठी म्हणून काम चाललेलं होतं तोपर्यंत आणि ही कामं जरा रेंगाळत चालतात त्या तऱ्हेने ते दुकानात झोपायला जायला लागले आणि दुकानात रात्री देखील एक बैठक करायची आणि पहाटे उठूनही बैठक करायची अशा त्यांच्या बैठकी उलट वाढल्या. त्यांना 1958 ते 67 या काळात विशेष करून 66 साली ओळीने दोनदा निर्विकल्प समाधीचा अनुभव आला. त्याचंही असं झालं की ज्ञानेश्वरी मंडळ स्थापन झालं श्रोत्यांच आणि ते 5-25 श्रोत्यांना बरोबर घेऊन महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा असे आळंदीला जायला लागले. आळंदीला दर्शन झाल्यावर नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठात जायचं, तिथं बरोबर आणलेली शिदोरी उघडून जेवण करायचं, थोडा वेळ हरिपाठ अभंग नामस्मरण असा उपक्रम चालायचा आणि एसटीने परत यायचं पुण्याला. त्या दिवशी ते गेले आणि असाच कार्यक्रम नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये झाला आणि नामानंतर सर्वजण थोड्या वेळ डोळे मिटून बसले आणि बाकीच्यांचे डोळे थोड्या थोड्या वेळाने उघडले. परत जाण्याच्या दृष्टीने लोकांचं बोलणं चालणं सुरू झालं. सर्वांनी पाहिलं तर बाळासाहेब अजून बसूनच राहिले. पण बाळासाहेब काही केल्या उठेना, त्यांना हात लावून हलवलं तरी देखील बाह्य संज्ञा शून्य अशी त्यांची भीती पूर्ण आत गेलेली होती. बाहेरचा स्पर्शही त्यांना तसा समजल्याचं त्यांच्या हालचालींवरून जाणवलं नाही, त्यांची काहीच हालचाल झाली नाही. निर्विचार शून्यता आणि त्या निर्विचार शून्यतेतून अजून आत्मबोधाचा लाभ आणि तोच केवळ टिकून राहणं अशा प्रकारे आत घडामोडी झाल्या. आतून मात्र त्यांना पूर्ण जागृती होती आणि बाहेरून ते जागे आहेत तर जागे असल्याची कुठलीही खूण नव्हती. त्यांचं देह भान आणि देहाच्या सापेक्ष जे जगताचं भान आपल्याला सतत असतं आणि काळाचं भान असतं हे लुप्त झालेलं होत. प्रथम सरला त्यांनी हलकच त्यांना हात मारली, नंतर खांद्यावर थोपटलं, मोठ्यांदा हाका मारल्या, कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांच्या कानात मोठ्यांदा ओम ओम असं कोणी म्हटलं तेव्हा आपल्याला कोणी उठवता याची त्यांना जाणीव झाली पण उठता येईना. असा काही काळ गेल्यानंतर हळूहळू ते देहभानावर आले. त्यांनाही या प्रकारचं फार आश्चर्य वाटलं. त्याच आठवड्यामध्ये स्वामी सत्यदेवानंद सरस्वती त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी निरूपणाकरता म्हणून आलेले होते. त्या आळंदीत राहायचे पण पुण्यात जेव्हा मुक्काम असेल तेव्हा त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी निरूपणाला श्रवणाला येत असत. प्रवचन झाल्यानंतर सत्यदेवानंदांशी थोडं बोलणं चालणं चाललेलं असताना हा सोहमचा विषय निघाला. बाळासाहेबही तोपर्यंत सोहम साधनाच करत होते. सत्यदेवानंदांनी त्यांना सांगितलं की पावसचे स्वामी स्वरूपानंद मधून अजून कशा प्रकारचं सोहम भजन करतात आणि दोघांनी ठरवलं की आता आपण थोडा वेळ सोहम भजन स्वरूपानंद सांगतात तशा प्रकारे करत बसू आणि दोघेही बसले आणि सत्यदेवानंद थोड्या वेळाने 15 मिनिटं ठरवलं तर तसे उठले पण बाळासाहेब उठण्याचं नावच नाही. आणि त्या दिवशी देखील जवळपास ते पाऊण एक तास बसले आणि त्यांना अशीच खोल निर्विकल्प ध्यानाची स्थिती प्राप्त झाली. वयाच्या 41 ते 51 या कालखंडामध्ये जो पूर्वी त्यांच्या हातात दासबोध आलेला होता तो दासबोधच आपला गुरु, समर्थ आपले गुरु, नंतर समर्थ आणि ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु, अशा प्रकारचा भाव त्यांचा वाढीला लागायला लागला या 41 ते 51 या काळामध्ये. आणि त्यांना असं वाटत होतं की आपण चिंतन करतो आणि चिंतनाने तद्रूपतेचा अभ्यास करतो, काही बाकी जमत. आर्तभक्तीने आपण पूजा करतो, कधी कधी त्या पूजेतून आर्ततेतून ही शांतीचा स्पर्श आपल्याला होतो. नामाने ध्यानाने काही बाही आपल्याला प्रचिती येते आहे असं त्यांना वाटत होतं. स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी निरूपण करण्याचं एक समाधान होतं. आपण आपली निस्पृहता टिकून ठेवलेली आहे, लोकेशना आपल्या ठिकाणी वाढत नाहीये, निरूपणाचा पैशांशी कुठे संबंध नाहीये, विद्येषणा नाहीये, प्रापंचिक जीवन एका चौकटीत चाललेलं होतं, दारेषणेचा प्रश्नच नव्हता. कर्म करताना त्यांची वाढती अलिप्तता त्यांना स्वतःलाही समजत होती. शांती आपल्याला व्यापून राहते आहे असं त्यांना देखील समजतच होत. त्यांची निस्पृहता, ईश्वर शरणता, निष्काम निष्कपट प्रेम सर्वांवर एकसारखं करत असलेले आणि आपल्या अहंकार शून्यतेचा आपल्या स्वतःला देखील अंदाज असतो, तर ते त्यांच्याबाबत यथार्थतेने त्यांना माहीत होतं. तसं दासबोध ज्ञानेश्वरीतून मार्गदर्शन लाभतच होत. असं असल्यामुळं आता आपल्याला कोणा गुरुची आवश्यकता नाही असं त्यांना निश्चितपणे वाटायला सुरुवात झाली. अगदी प्रामाणिकपणाने त्यांना वाटत होत की आपला परमार्थ उत्तम चाललेला आहे आणि पंचदशी उपनिषद गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या दिशेनेच आपलं जीवन चाललेलं आहे. त्यामुळं गुरुंची आवश्यकता आपल्याला नाही, दासबोध ज्ञानेश्वरीतून आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे आणि तेच आपले गुरु आहेत. 1963 साली स्वरूपानंदांचं चरित्र त्यांच्या हाती आलेलं होतं आणि थोडं बहुत त्यांनी ते चाळलेलं होतं. त्या काळामध्ये त्यांची काही महापुरुषांशी भेट झाली, त्याच्यामध्ये गुरुणी महाराज होते. गुरुणी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला गुरूंची आवश्यकता नाही असं म्हणणारे बाळासाहेब एकदम त्यांना माझ्यावर आपण कृपा करा, मला अनुग्रह द्या असं म्हणले. कधी कधी असं असतं की सगळं उत्तम असलं तरी कोणाचं तरी शिक्कामोर्तब व्यक्ती म्हणून देहधारी म्हणून आवश्यकता असते. गुरूंचं आकर्षणही नव्हतं आणि विकर्षणही नव्हतं, पण बहुतेक करून देहधारी गुरूंच्या बद्दल फारसं काही ठरवलेलं नव्हतं, पण आयत्या वेळेला त्यांना आकर्षण वाटत असे. तशा प्रकारे गुरुणी महाराजांना त्यांनी माझ्यावर तुम्ही कृपा करा, कृपा अनुग्रह करा असं ते म्हणाले. त्याच्यावर गुरुणी महाराज म्हणाले की ज्ञानेश्वरांची थेट कृपा तुमच्यावर आहे. तेव्हा ते असंही म्हणाले की तुम्ही जर म्हणता की ज्ञानेश्वर महाराजांची थेट कृपा आहे ती तर मला समजत नाही आणि तुम्ही जर अनुग्रह द्यायला तयार नाही तर दोन्ही घरचा पाहुणा मी उपाशी राहणार की काय. तेव्हा महाराज डोळे मिटून बसले आणि असं म्हणाले की तुम्हाला लवकरच कळेल की तुमच्यावर ज्ञानेश्वर महाराजांची थेट कृपा आहे. तसं अमळनेरकर महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरीला आलेले होते त्यांच्या घरी आणि जाताना त्यांचा हात हातात घेऊन
त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर असं म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांची पूर्ण कृपा त्यांच्यावर. तुम्हाला अजून काय पाहिजे असं सौंदरीकर महाराज त्यांच्याकडे आले घरी भागेश्वर निवास मध्ये. सौंदरीकर महाराजांची दोन प्रवचन बाळासाहेबांनी ठेवली. ती प्रवचन दोन दिवस केल्यानंतर महाराज असं म्हणाले की आता मी तुमचं निरूपण ऐकीन आणि मग पूर्ण सोडेन. त्यामुळं ते त्यांच्या निरूपणाकरता म्हणून आले. त्यांना रिक्षा करता सोडायला म्हणून बाहेर पडलेले असताना रस्त्यात महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं. आणि म्हणाले की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुमच्या मुखातून बोलत आहेत असं मला वाटत होत. नाशिकचे फडके शास्त्री त्यांना असं म्हणाले की प्रपंचात राहून नित्य निर्माणी तुम्ही सर्व काही करता हे कौतुकास्पद आहे. आपली ज्ञानेश्वर भक्ती आणि सखोल अभ्यास मी जाणून आहे असं ते सांगताना म्हणाले. तर काल परवा मी सांगितलंच की सोनोपंत दांडेकरांच्या दर्शनासाठी ते गेलेले असताना सोनोपंत त्यांना वाकडे म्हणायचं तर मग सरळ कोणाला म्हणायचं असं म्हणाले. आळंदीचे गोडबोले महाराज नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरात असणारे ते नृसिंह सरस्वतींच्या समाधीच्या बाजूला वर ज्या खोल्या आहेत तिथं एका खोलीत ते राहत असत. ते एकांत प्रिय होते, कोणाशी बोलत नसत, हरिपाठ सतत म्हणत असत किंवा हरिनाम घेत असत. त्यांच्याकडं ते गेले. तेव्हा महाराज म्हणाले की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराज सांगून गेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. या पहिली पायरी खोल आहे. त्यांचा जो जिना होता तर वरच्या मजल्यापासून सुरू जिना होत होता ती पहिली पायरी खोल होती. तर महाराज त्यांना एवढंच म्हणले की महाराज सांगून गेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आणि काय सांगायचं, हरिमुखे म्हणा पहिली पायरी खोल आहे या आता. पण सर्वांनी त्यांना कोणीही त्यांना मार्गदर्शन तशा प्रकारे करणं असं झालं नाही. आणि आपले गुरु म्हणजे त्यामुळं ज्ञानेश्वर समर्थांचा दासबोध ज्ञानेश्वरी असा त्यांचा हळूहळू पक्का भाव होत गेला हे खरं आहे. 68 साली एक गोष्ट अशी घडली की त्यांच्या चाळीमध्ये तळमजल्यावर गलगली म्हणून कोणी राहत असत. दुकानातून परत आल्यानंतर थोड्या वेळ काही कामानिमित्त बाळासाहेब त्या गलगलींकडे गेले. तिथं दातार म्हणून एक गृहस्थ येऊन बसलेले होते. बाळासाहेब जाऊन बसले तर समोर बसलेले हे दातार गृहस्थ एकदम उठून उभे राहिले. पण बाळासाहेबांचं गलगलीकडे काही गलगलींकडे जे काही काम होतं तेवढं बोलणं चालणं झाल्यावर बाळासाहेब वर निघून गेले. तेव्हा दातारांनी असं विचारलं की आता आलेले गृहस्थ कोण, ते राम भक्त आहेत का? तर गलगली म्हणाले की ते पूजा वगैरे करतात, ज्ञानेश्वरी निरूपण त्यांची चालतात. ते म्हणाले की त्यांना विचारा की ते राम भक्त असले पाहिजेत. मला ते येऊन बसले तेव्हा त्यांच्या माग प्रभू राम धनुर्धारी राम उभे असलेले दिसले. आणि ते गृहस्थ जसे बाहेर पडले तेव्हा त्यांच्या पाठोपाठ राम देखील बाहेर पडले. आणि त्याच रामाच्या मूर्तीवर मी रोज त्राटक करत असतो. वयाच्या 55 वर्षाच्या दरम्यान ते डॉक्टर वाडदेकरांच्या दिंडीत सहभागी व्हायला लागले. फर्ग्युसन कॉलेज पशी डॉक्टर वाडदेकर उभे राहत असत आणि त्यांचं काही भजनी मंडळ होत आणि त्यांच्यामध्ये काही थोड्या श्रोत्यांना घेऊन बाळासाहेब जायचे आणि सगळ्या पालख्या गेल्या की वाडदेकरांची दिंडी ही नामोघोष करत अभंग म्हणत परत यायची. पालख्या येईपर्यंत देखील त्यांचं अभंग म्हणणं भजन म्हणणं चालू असायचं. मी जेव्हा स्वामीजींच्या बरोबर पालखीत सहभागी व्हायला लागलो तेव्हा 1978 साली प्रथम मी त्यांच्याबरोबर तेव्हा वाडदेकरांच्या दिंडीतच स्वामीजी आणि 5-10 साधक असायचे. त्याच्यामध्येच मला आठवत की मी स्वामींबरोबर गेलो. या दिंडीत त्यांचा जो सहभाग होता त्यामुळे आपण जी ज्ञानेश्वरी नेहमी सांगतो त्या ज्ञानेश्वर महाराजांचे एवढे चाहते आणि भक्त यांचं एकत्रित दर्शन, ज्यांना ज्ञानेश्वरी धड वाचता येत नाही असे लोक डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आळंदी पंढरी करतात हे गोड काय आहे? वारकऱ्यांची भक्ती नक्की काय आहे? या भक्तीचा अंगीकार आपण केला पाहिजे असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागला. यादी कुळ माझे गेले हार कोणी श्रीरंगा वाचवणी आणू नेणे असं म्हणणारे हे वारकरी आपणही तसं व्हावं असं त्यांना वाटायला लागलं आणि हा उपक्रम त्यांचा त्यांच्या जीवनभर चालू राहिला. ते 68 साली स्वरूपानंदांच्या भेटीला म्हणून गेले. स्वरूपानंदांचे मित्र बाबा देसाई त्यांच्या घरामध्ये स्वरूपानंद राहत असत पावसमध्ये. ते त्यांना भेटले दुकानात. अचानक ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या स्वामीजींच्या दुकानात बाबा देसाई आले आणि नंतर त्यांना समजल्यावरून हे ज्ञानेश्वरी निरूपण करतात ते ज्ञानेश्वरी निरूपणाला आले आणि त्यांचं राहणं जे निरूपण चाललेलं होतं त्यावेळेला तर ते ऐकण्याच्या निमित्ताने त्यांनी लांबवलं परत जाण पावसला रत्नागिरीला. आणि जाताना ते स्वरूपानंदांचा एक फोटो घेऊन त्यांना गेले आणि आमच्या आप्पांच्या भेटीला तुम्ही या खरी ज्ञानेश्वरी. ही जगून दाखवणारा संत तुम्हाला तिथे पाहायला मिळेल असं ते म्हणाले. सत्यदेवानंद ही दरम्यान 66 सालापासून आळंदीला जात असत. त्यांनी देखील तसा आग्रह 2-3 त्यांना केलेला होता आणि बाळासाहेबांनी स्वरूपानंदांच्या दर्शनाला जायचं ठरवलं. त्याच्याबरोबर काही मंडळी होती. तसं त्यांनी पत्र पावसमध्ये पाठवलं की आम्ही इतकी इतकी मंडळी आलं तर चालेल का? माझ्यावर एवढी एवढी मंडळी असतील तर काय सोय आहे याची मला माहिती नाहीये. मी आमच्या घरी नित्य स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी चालते आणि ज्ञानेश्वरी ऐकणारे सर्व श्रोते आहेत. त्याला स्वरूपानंदांचं पत्र आलं आणि असं सगळं नीट ठरवून ते पावसला गेले. त्यांच्या स्वभावात हा काटेकोरपणा होता आणि तो स्वरूपानंदांनाही खूप आवडला. कार्तिक शुद्ध दशमी 29 ऑक्टोबर 1900 68 जणू भाग्यच त्यांना माळ घालून त्यांचं स्वागताकरता त्या दिवशी तयार होत, त्याची त्यांना कल्पना नव्हती. पण ते असं म्हणतात की त्या पुलावर पाय ठेवल्याबरोबर किंवा त्या परिसरात गेल्याबरोबरच तिथल्या विलक्षण शांतीचा प्रत्यय आला. इथं एक महापुरुष राहतो अशा प्रकारचा भाव किंवा स्पंदन आपल्याला जाणवली असं बाळासाहेब म्हणतात. सकाळी बाळासाहेबांना आणि सरलातेंना स्वामीजींनी दर्शनाला बोलवलं. हे सांगायला थोडा चुकतोय, 28 ऑक्टोबरला ते पावसला गेले. पावसला त्यांचं दर्शन झालं, स्वरूपानंदांचं दर्शन. तेव्हा स्वरूपानंदांनी त्यांना ज्ञानेश्वरी विद्यापाठ दिला आणि ओव्या वाचायला सांगितल्या. आणि त्या चार ओव्यांमध्ये बाळासाहेबांचं सगळं जीवन कसं सामावलेलं होतं हे काल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी रात्री 28 तारखेला त्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन देखील स्वरूपानंदांनी ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी 29 तारखेला सकाळी स्वरूपानंदांच्या भेटीसाठी ते गेले तेव्हा श्रीफल घेऊन यायला स्वामीजींनी त्यांना सांगितलं. दोघेही श्रीफल घेऊन स्वरूपानंदांकडे गेले. त्या भेटीच्या वेळेला स्वरूपानंदांच्या खोलीत पावसला तुम्ही जर गेलेले असाल, बरेच जण गेलेले आहेत, स्वरूपानंदांच्या पलंगाच्या बाजूला एक बाक ठेवलेला आहे, तिथं ते दोघं बसले. स्वरूपानंद प्रसन्न मुद्रेनी तक्याला टेकून पलंगावर बसलेले होते. त्यांनी त्या दोघांच्या हातात दोन कागद दिले आणि आपल्या पाठोपाठ वाचायला, कागदामध्ये वाचून म्हणायला सांगितलं. एक दोन श्लोक झाल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला अनुग्रह होतो आहे. या श्लोकांच्या पाठोपाठ त्यांनी गुरुपदेश असणारा जो मंत्र होता तो दोघांनाही 3-3 वेळेला स्वतः म्हटला आणि म्हणून घेतला. त्यानंतर नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत मध्यमेतून घोषासहित श्वास कसा खेचायचा हे स्वरूपानंदांनी करून दाखवलं. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा श्वासावर उच्चार कसा होतो शब्दाशिवाय हे बाळासाहेबांना दाखवलं आणि बाळासाहेबांकडून ते करून घेतलं. करत असतानाच बाळासाहेबांच्या लक्षात आलं की हे आपल्याला जमत आहे. त्याच्यानंतर चिदाकाशात वायुमंडळाला सकट मन कसं लीन करायचं हे स्वरूपानंदांनी त्यांना सांगितलं आणि तशा प्रकारे ध्यानाला बसायला सांगितलं. बाळासाहेबांच्या असं लक्षात आलं की हेही आपल्याला काही बाही जमत आहे. पाठोपाठ स्वरूपानंदांचे शब्द कानावर आले, डोळे मिटलेल्या स्थितीत, तुम्हाला हे सर्व माहीत आहेच, पण सद्गुरु मुखातून ते आलं की कायमचं ठसतं, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे. गुरुकृपेनंतर घरी रोज गुरुपदिष्ट सोहम ध्यानाला सुरुवात झाली. त्या काळात त्यांच्या मनाचं अमन होणं, निर्विचार स्थितीचा लाभ होणं, आपल्या सर्व जाणीवा मनासहित ऊर्ध्वगामी होणं, श्वास देखील ऊर्ध्वगामी होणं, चिदाकाशात श्वास आणि मन लीन होणं, त्याचा लय होणं असं त्यांना प्रत्ययात यायला लागलं. सरते शेवटी शुद्ध जाणीव केवळ शिल्लक राहू लागली. त्या ठिकाणी अविनाशी चैतन्य मात्र आनंद रूप असं एक स्वसंवेद्य तत्व केवळ आहे असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. आणि त्या तत्वाशी ते मधून अधून जेव्हा ते होईल तेव्हा रमून जाऊ लागले. स्वरूपानंदांनी त्यांना 22 जुलै 1973 रोजी प्रथम भेट 68 साली झाली. श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी लिखित स्वरूपात उत्तराधिकार दिले. 1968 साली स्वरूपानंदांकडे गेल्यापासून त्याची निरूपणाची साधना जी होती ती अधिक अधिक अंतरंग झाली. त्यांच्या निरूपणाची पद्धत, ते श्लोकाचा अर्थ सांगायचे काल मी सांगितलं, त्याच्या पाठोपाठ ते निरूपण करायचे आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर ज्या उभ्या दिलेल्या आहेत त्यावर ते निरूपण करायचे. पण आता एक वेगळाच आत्मविश्वास त्यांना आला. त्यातून श्लोकांचा अर्थ सांगत असतानाच साधनेच्या पाठबळामुळं आणि साधनेच्या काही बाही अनुभूतीमुळं श्लोकाचा अर्थ देखील आपल्याला अनुभवांनी माहीत आहे. तसंच ज्ञानेश्वरीच्या उभ्यांचा देखील प्रातिभ अनुभव आपल्याला आहे असा भाव निरूपणाच्या वेळेला त्यांना वाटायला लागला. त्यांचं शास्त्रीय किंवा शास्त्र ग्रंथांच्या अभ्यासाचं चिंतन आणि त्याचं बळ ही सामग्री त्यांच्याजवळ होतीच, पण त्यांच्या निरूपणामध्ये अधिक प्रेम ताटून यायला लागलं. हे प्रेम श्रोत्यांविषयी होतं, ज्ञानेश्वरीविषयी होतं, सद्गुरूंविषयी होतं. त्याच्यामध्ये सांगितलेल्या जीवनाबद्दल होत. 1974 साली स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला, 15 डिसेंबर 1974. त्यानंतर या निरूपण शैलीमध्ये या सगळ्या गोष्टी होत्याच, पण आता गुरुपदाचा स्वाभाविक अधिकार देखील निरूपणामध्ये यायला लागला. उपदेशाचा भाग किंवा उपदेशाचा अधिकार त्यांच्या निरूपणात डोकावू लागला. स्वांत सुखाय ही सुरुवातीची जी भूमिका होती त्याच्याऐवजी आता ते गुरु म्हणून उपदेश करू लागले, निरूपण करू लागले. 1974 साली स्वरूपानंदांनी देह 15 ऑगस्टला ठेवला. डिसेंबरचा जन्म 16 ऑगस्टला त्याचा स्वरूपानंदांची समाधी झाल्यानंतर त्यांना आता जे समाधी मंदिर आहे तिथं स्वरूपानंदांची त्या समाधीमध्ये प्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देसाईंच्या पडवीत स्वरूपानंदांच्या खोलीच्या समोर ध्यानाला बसलेलं असताना त्यांना ध्यानामध्ये स्पष्ट आवाज ऐकू आला की आता काळजी कसली, सारं काही दिलं आहे, सावधपणे सावकाश भोगा, गुरु संप्रदाय पुढे चालवा. एकोणीसशे एकोणऐंशी असा एक विभाग मी फार तर करेन की ते ध्यानामध्ये अनंत सुखाच्या डोहामध्ये अगदी आत तळाशी जाऊन त्याचा अनुभव घेऊ लागले आणि ध्यानातून जी दृष्टी त्यांना प्राप्त झाली जगताकडे पाहण्याची किंबहुना आत्मप्रकाशे चोखे जो आपण तेची विश्व देखे अशा दोन्ही अनुभूतींनी ते विश्वामध्ये वावरू लागले व्यवहार करू लागले सर्व चराचर स्थिर आणि चैतन्य मय किंवा चर आणि अचर असं सगळं मिळून एक परमात्माच आहे अशा प्रकारचा भाव बोध त्यांचा बहुतांशी टिकू लागला. खरं 75 ते 19 असा विभाग करण्याचं फार कारण नाही, कारण 1975 सालापासून ते 1996 साली त्यांनी देह ठेवेपर्यंत ते याच स्थितीमध्ये होते. मूर्तिमंत प्रेम सुष्ट दुष्ट अनुकूल प्रतिकूल शत्रू मित्र दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी मूर्तिमंत विवेक मूर्तिमंत आनंद म्हणजे जसा रस ओतून मूर्ती बनवतात तसं आनंद ओतून जणू त्यांची मूर्ती बनवलेली आहे, प्रेम ओतून जणू त्यांची मूर्ती बनवलेली आहे किंवा विवेकच विवेक फक्त बाहेर देहाच एक कवच आहे असं वाटावं. सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही प्रकाराने त्यांनी देव अनुभवला. सगुण रूप टिकत नाही, काही क्षणांपुरत असत मात्र ते पाहता येतं, त्याला स्पर्श करता येतो. निर्गुण कायम असतं आणि चराचरामध्ये ते जाणवतं, ध्यानाच्या वेळेला प्रचितीला येतं. त्यांचा पारमार्थिक प्रवास हा व्यक्तिगत जीवनामध्ये संपूर्ण सफल संपूर्ण झाला आणि सद्गुरु म्हणून त्यांचं जे कार्य होतं तेही सफल संपूर्ण असं झालं. वैयक्तिक जीवनामध्ये आत्मदर्शन समाधीची स्थिती सर्वत्र प्रभू दर्शन आणि सद्गुरु म्हणून ते जसे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असे होते तसं त्यांची करुणा ते परमसुख दुसऱ्याला देण्याची तळमळ आताताईंनी जो उल्लेख केला एक दोन दिवसात कधीतरी की रेल्वेत देखील त्यांनी अनुग्रह दिला तशी काही आवश्यकता नव्हती, त्यांना म्हणता आला असतं तिकडे पुण्याला या, पण त्यांच्या जीवनात करुणाच घडून राहिली. मी भुसावळला गेलो होतो, माझ्या एका मित्राला तिथं अनुग्रह हवा होता, त्यांनी विचारलं तर मला म्हणाले की अनुग्रहाचे सगळे श्लोक लिहून दे. त्यांनी बरोबर कागद आणले नव्हते, मी सगळे श्लोक लिहून दिले ते त्यांनी तपासले बरोबर लिहिलेत ना असे आणि दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं आणि त्याला अनुग्रह दिला. त्या काळात त्यांचं जे जीवन होतं मी पाहिलेलं जीवन ते 3 वेळेला स्नान करत असत, सकाळी दुपारी भोजनाच्या आधी आणि रात्री प्रवचनाच्या आधी, तसं स्नान संध्या करत असत, पूजा रोज स्वतः करत असत, ध्यान नामस्मरण त्यांच्या जीवनामध्ये होतच, स्तोत्र अभंग आळवणे म्हणणे हरिपाठ भगवद्गीता पंचदशी उपनिषद हे त्यांच्या जीवनामध्ये आणि वाचनामध्ये होतं चिंतनामध्ये होतं. सोहमचं अनुसंधान ते मधून मधून कसं राहतात ते दुकानात जवळून पाहतात मग नंतर त्यांच्या इतकं जवळ नेहमीच जवळ राहणं असं दुकान विकल्यावर कोणालाच करता आलं नाही.
कोणी भाग्यवान अशी मंडळी तरी होती की जी देहाच्या अंगाने त्यांच्या जवळ जाऊ शकली, पण आमच्यासारखी मंडळी त्यांनी नेमून दिलेल्या वेळेत त्यांच्या जवळ तेव्हा जात असत. सर्व संप्रदायांवर प्रेम आणि त्या सर्व संप्रदायातलं जे चांगलं ते स्वीकारायचं असं त्यांनी सांप्रदायिक कार्याबद्दल देखील विचार केलेला होता. ते असं म्हणत असत की कुठल्या संप्रदायामध्ये प्रेम नम्रता श्रद्धा जास्त दिसून येते, कुठल्या संप्रदायामध्ये शिस्त आणि कार्यप्रवणता जास्त दिसून येते, कुठल्या संप्रदायामध्ये कर्मावर भर तर कुठे भक्तीवर भर, कोणी योग साधनांवर भर देणारा असा संप्रदाय असतो. त्यांनी या सगळ्या संप्रदायातून जे चांगलं ते सगळं स्वीकारलं. 1991 साली त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. या दुखण्यामध्ये देखील त्यांची पारमार्थिक साधना तशीच चालू राहिली. ते ध्यान करत असत रोज. असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा, असं आपल्या पॅगेचे चढलेले पायाबद्दल बोलत असत. ते निराश कधी झाले उलट त्यांच्या खोलीत जाणारी व्यक्तीच पेशंट असल्यासारखी स्वतःला अनुभवत असे आणि डॉक्टरही त्यांना तसं म्हणाले. व्यायाम शेवटपर्यंत चालू राहिला आणि त्या व्यायामामुळे ते पॅरालिसिसवर कितीतरी मात करू शकले. ते म्हणायचे की व्यायाम करताना काय वेदना होतात ते तुला कळणार नाही म्हणायचे, पण तरी मी करतो, याचं कारण मला तिथे येऊन प्रवचन करायचे असं ते म्हणत असत. त्यामुळे त्यांची मर्यादित प्रवचन सुरू झाली. त्यांचा 75वा वर्धापन दिन उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला. तेव्हा अक्षरशः त्यांच्या उपस्थितीने चैतन्य काय असतं ते कळलं. सकाळचं नियमित ध्यान, ज्ञानेश्वरीचं सकाळी देखील थोडं निरूपण, जी 2-5 मंडळी समोर असत ती पडल्या पडल्या सोहम भजन, सोहम स्मरण, सोहमचं चिंतन, नामस्मरण, गीता अध्याय ठराविक वेळेला म्हणणं, विष्णू सहस्रनाम म्हणणं, कोणावर शिवमहिमा म्हणणं किंवा ऐकणं, शांताकारं भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम अशा प्रकारे ते शांतपणे पहुडलेले विष्णू सारखे असायचे. पॅरालिसिसचा अटॅक येऊन थांबलं नाही तर त्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं. त्यांनी 29 सप्टेंबर 1992 रोजी अश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी दोघांना आपल्या संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. आजारातून थोडे बरे झाल्यानंतर त्यांचे अनुग्रह पूर्ववत सुरू झाले. त्यांची प्रवचन मर्यादित प्रमाणात पण परत सुरू झाली. त्याला प्रचंड गर्दी व्हायला लागली. पुढे पुढे ते गुरुवारी सत्संग ठेवू लागले. पडल्या पडल्या साधकांच्या प्रश्नांना ते उत्तर देत असत. त्या काळात सरलाताईंचं मोठं आजारपण झालं. त्याच्यावर केमोथेरपी झाली. त्यांचे एक जावई गेले. त्यांची बहीण गेली. या काळामध्ये भुगावची जागा साधकाश्रम करतात म्हणून त्यांनी घेतली आणि तिथं साधकांकरता म्हणून साधना शिबिर व्हावीत अशी त्यांची तळमळ होती. त्याकरता त्यांनी हा सगळा घटाटोप केला. अशा प्रकारे पारमार्थिक साधनांचा त्यांचा प्रवास, त्या अंगाने त्यांच्या जीवनाचा प्रवास हा आज मी ठरवलेला विषय तुमच्या समोर मांडून झाला. पावण्याआठ 5
विठ्ठल 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 तो योगी भोरयादी तत्वज्ञानी संत ओ सत्कलिव परात्परयु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यं इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मातृभक्तस्य स्मृतम् ॐ शान्ति शान्ति शान्ति।